माझं नाव अजिंक्य हनुमंतराव मरे सत्ता आठवी गावाचं नाव रानपाळा.
शाळा बाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात कशा प्रकारे आणायची आजचा प्रश्न आहे.
आरती घागर पाणी आणणार.